चीनी मंडी .com पॉडकास्ट।
थकीत एफआरपी 30 मे पर्यंत द्यावी, साखर आयुक्त शेखर गायकवाड। राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा 1 जून पासून RRC अंतर्गत कारवाई करून शेतकऱ्यांची थकीत बिलं अदा करण्याचा इशारा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे। कारवाईच्या धसक्यानं जिल्ह्यातील 9 कारखान्यांनी पूर्ण FRP दिली असली तरी अद्याप 15% व्याजाची रक्कम दिलेली नाही। अंकुश, जय शिवराय किसान मोर्चा आणि बळीराजा संघटनेच्या वतीनं FRP आणि त्यावरील व्याजाच्या मागणीसाठी पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना मागणीचं निवेदन दिलं।